आकाशवाणी नागपूर समृद्धी शेणमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीवर पुनर्विचार करावा असं संरक्षण मंत्र्यांचं आवाहन. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर नागपुरात आयोजित तिरंगा यात्रेत हजारोंचा सहभाग. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान परवा अर्थात 18 मे रोजी नागपुरात किसान संवाद कार्यक्रम घेणार आणि वर्धा चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात उद्या मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. आता सविस्तर बातम्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीचा फेरविचार करावा असं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते आज गुजरातमधल्या भुज इथल्या वायुसेना तळावर जवानांना संबोधित करत होते. नाणेनिधीनं दिलेल्या मदतीचा मोठा भाग दहशतवादी कारवायांवर खर्च होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. ऑपरेशन सिंदूरमधल्या वायुसेनेच्या कामगिरीची त्यांनी प्रशंसा केली. तसंच या प्रतिहल्ल्याचं देशभरात आणि जागतिक स्तरावर कौतुक होत आहे असं ते म्हणाले. पाकिस्तानशी केलेली शस्त्रसंधी म्हणजे लष्करी कारवाईचा पूर्ण विराम नसून केवळ अल्पविराम आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर जसं पोलीस लक्ष ठेवून असतात त्याचप्रमाणे आम्ही पाकिस्तानवर लक्ष ठेवून आहोत आणि पाकिस्ताननं पुन्हा काही आगळीक केल्यास त्याला आपलं सैन्य दल धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा संरक्षण मंत्र्यांनी यावेळी दिला. राजनाथ सिंह आज भारत पाकिस्तान सीमा प्रदेशालाही भेट देणार आहेत. यावेळी ते भारतीय लष्कराच्या तयारीचं परीक्षण करतील. भारत पाकिस्तान तणावाच्या वेळी पाकिस्ताननं भुजवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे संरक्षण मंत्र्यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे. पाकिस्ताननं दहशतवादी गटांशी थेट संबंध ठेवून त्यांना आर्थिक सहकार्य केल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी एका ब्रिटिश वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कबूल केला आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही कबुली देण्यात आल्यामुळे प्रादेशिक अस्थिरतेत पाकिस्तानच्या सहभागाबद्दल चिंता व्यक्त होत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं लष्कर ए तैबा सारख्या दहशतवादी गटांशी पाकिस्तानच्या संबंधांची तपासणी केली आहे. जागतिक पातळीवर पाकिस्तानचं दहशतवादाला खतपाणी घालण्याचं धोरण उघडकीस आणण्यासाठी भारतानं सतत प्रयत्न केले आहेत. हाफिज सईद आणि झाकी उर रहमान लखवीसह अनेक दहशतवादी पाकिस्तानात आश्रयास असून या व्यक्ती तसंच लष्कर ए तैबा आणि जमात उद दावासारख्या संघटना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध यादीत समाविष्ट झाल्या आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायानं या मुद्द्याला मान्यता दिली आहे हे अधोरेखित झालं आहे. भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दाखवलेल्या शौर्याचा गौरव करण्यासाठी तसंच भारतातील 140 कोटी लोक आणि महाराष्ट्रातील 14 कोटी लोक हे भारतीय सैन्याच्या पाठीशी आहे हे दाखवण्याकरिताच तिरंगा यात्रेचं आयोजन पूर्ण राज्यभर करण्यात आल्याचं नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केलं. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय संरक्षण दलाच्या गौरवपूर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ नागपूर जिल्ह्यातील कामठी शहर इथल्या जयस्तंभ चौक मोटर स्टँड ते नेताजी चौकापर्यंत तिरंगा यात्रा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली. या यात्रेत सहभागी झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी झाले आहेत. सर्व समाजाचे सर्व धर्माचे लोक या ठिकाणी तिरंगा रॅलीमध्ये आहे. महाराष्ट्रात 1000 वर तिरंगा रॅलीचं आयोजन झालं आहे आणि काल मुंबईमध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी तिरंगा रॅली केली यात्रा केली. सोबतच सिंदूर यात्राही आमच्या महिला बहिणी या महाराष्ट्रात काढतात आहे.
याप्रसंगी बावनकुळे यांनी मुख्य चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मानवंदना करत या यात्रेचा प्रारंभ केला. यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात माजी सेवानिवृत्त सैनिक तसंच नागरिकांनी सहभाग घेतला. यात्रेचा समारोप मोटर स्टँड ते नेताजी चौकात मंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत होणार आहे. भारत ही जगातली जलद गतीनं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था असून चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर 6.3% राहण्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालात वर्तवला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आर्थिक स्थिती आणि शक्यता याविषयी तयार करण्यात आलेल्या मध्यवर्ती अहवालामध्ये हे निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. जागतिक अर्थव्यवस्था सध्या अस्थिर परिस्थितीचा सामना करत आहे, त्यामुळे यामध्ये काहीसा फरक होऊ शकतो असंही त्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. यामध्ये अपेक्षित असलेली वाढ ही खासगी खरेदीदारी आणि सार्वजनिक गुंतवणुकीद्वारे होण्याची शक्यता आहे असं संयुक्त राष्ट्रांच्या वरिष्ठ अर्थतज्ञ इंगो पीटरले यांनी सांगितलं. भारताचा विकास दर पुढील वर्षी थोडा वाढून 6.4% पोहोचण्याची अपेक्षा आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. केंद्रीय कृषी मंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान येत्या 18 मे रोजी रविवार रोजी नागपूरच्या सुरेश भट सभागृहामध्ये दुपारी 12 ते 2 या कालावधीमध्ये सुमारे 1500 अधिक शेतकऱ्यांशी किसान संवाद या कार्यक्रमात संवाद साधणार आहेत. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्यानं उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन व्यवस्थापन संस्था NBSSLUP नागपूरचे संचालक डॉ NG पाटील यांनी आज दिली. 18 मे रोजी दुपारी 3 ते 4 दरम्यान अमरावती रोड स्थित NBSSLUP इथं महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेले कृषी आणि ग्रामीण विकास कार्यक्रमाबद्दलचा आढावा देखील कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत घेतील. याप्रसंगी NBSSLUPनं हायपर स्पेक्ट्रल सेन्सरचा वापर करून देशातील विविध विभागांची मातीची पीएच घनता तसंच मूलद्रव्यांची स्पेक्ट्रो रेडिओमीटरद्वारे माहिती संकलन होत असून या माहितीच्या नॅशनल सॉइल स्पेक्ट्रम स्पेक्ट्रल लायब्ररीचं देखील उद्घाटन शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते होणार असून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं कापसावर पडणाऱ्या बोंडअळी कीटक व्यवस्थापन या तंत्रज्ञानाचं सुद्धा उद्घाटन याप्रसंगी होणार आहे. विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत वैज्ञानिकांद्वारे शेतकऱ्यांना खरीप पूर्व शेतीचं मार्गदर्शन तसंच त्यांचा प्रतिसाद देखील संकलित करण्याचा प्रारंभ या कार्यक्रमादरम्यान केला जाणार आहे. पूर्व विदर्भातील वर्धा आणि चंद्रपूर तर पश्चिम विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात उद्या मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित विदर्भात उद्या येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान आज देखील विदर्भातील भंडारा आणि गोंदिया हे जिल्हे वगळता विदर्भात वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट आहे. आगामी काही तासांत बहुतांश विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान विदर्भात आज सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं 41 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर नागपुरात 37.5 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नागपुरात सकाळपासून ढगाळ वातावरण असून त्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या क्रीडा गौरवात आणखी भरच घातली आहे. या यशामुळे आपण सर्व खेळाडू महाराष्ट्राचा अभिमान आहात अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेलो इंडिया युवा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाचे हॅट्रिकचा पराक्रम साधणाऱ्या महाराष्ट्राच्या चमूतील खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करत 58 सुवर्ण, 47 रौप्य, 53 कांस्य अशी एकूण 158 पदकांची लय लूट केली आहे. आगामी खरीप हंगामाला आत्मविश्वासानं सामोरं जाताना शेतकरी बंधू भगिनींना अत्यावश्यक माहितीसह विद्यापीठ संशोधित बी बियाणे तथा इतर कृषी निविष्ठा वेळेत उपलब्ध व्हाव्यात या हेतूनं डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे सोमवार 19 मे सकाळी 10 वाजता खरीपपूर्व कृषी मेळावा आयोजित केला आहे. कृषी महाविद्यालय अकोलाच्या KR ठाकरे सभागृहात आयोजित या मेळाव्यामध्ये येत्या खरीप हंगामातील संभाव्य पाऊसमान, विविध पिकांच्या जाती, नवीन संशोधित पीक पद्धती, आंतरपीक पद्धती, मृदा आणि जलसंधारण व्यवस्थापन अवजारे इत्यादीबाबत शेतकरी बंधूंना विविध विषय तज्ञांमार्फत सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीवर पुनर्विचार करावा असं संरक्षण मंत्र्यांचं आवाहन. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर नागपुरात आयोजित तिरंगा यात्रेत हजारोंचा सहभाग. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.